हरे कृष्ण। या श्लोकामध्ये नारद मुनी ध्रुव महाराजांना प्रभू म्हणतायत, तर कधी कधी आध्यात्मिक गुरुला आपण प्रभुपाद म्हणतात। प्रभू म्हणजे भगवंत, पाद म्हणजे स्थिती। तर वैष्णव तत्वज्ञानानुसार आध्यात्मिक गुरु हे भगवंताची स्थिती प्राप्त करतात, तर दुसऱ्या शब्दामध्ये ते भगवंताचे प्रामाणिक प्रतिनिधी असतात। ध्रुव महाराजांना प्रभू म्हटलेले आहे कारण ते वैष्णव आचार्य आहेत, आणि प्रभू या शब्दाचा अजून एक अर्थ आहे की ते इंद्रियांचे स्वामी आहेत। दुसरा शब्द आहे सुदुष्करम, की अतिशय कठीण असं कार्य ध्रुव महाराजांनी पार पाडलं। भगवंताला संतुष्ट करणं अतिशय कठीण कार्य आहे, ध्रुव महाराज ते करू शकते। त्यामुळे आपण जाणलं पाहिजे की ध्रुव महाराजांचा जो निर्धार आहे हा काही चंचल नव्हता, तर तो दृढ होता। आणि प्रत्येक भक्ताने अशा प्रकारे या जीवनामध्येच भगवंताला संतुष्ट करून भगवद्धामाला परत जाण्याचा निर्धार केला पाहिजे। हेच जीवनाचं सर्वश्रेष्ठ कार्य आहे। राजा उत्तनपादाने जेव्हा नारद मुनींचा उपदेश ऐकला मग तो सदैव आपल्या मुलाचं चिंतन करायला लागला, आणि त्याचं सर्व जे राज्य आहे, जे सर्व कर्तव्य आहेत, जवळपास त्याने बंदच ठेवले। इकडे ध्रुव महाराज मधुरमध्ये आले, यमुनेमध्ये स्नान केलं, रात्री उपवास केला, आणि नंतर ज्याप्रमाणे नारद मुनींनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी भगवंताची पूजा करण्यास प्रारंभ केला। जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की आपण आध्यात्मिक गुरुच्या आदेशांचं गंभीरपणे पालन केलं पाहिजे, त्याद्वारे जीवनाची परिपूर्णता प्राप्त केली पाहिजे। परिपूर्णता प्राप्त करण्याकरता चिंतित होण्याचं कारण नाही की जर व्यक्ती आध्यात्मिक गुरुचा आदेश पालन करत असेल निश्चितपणे त्याला परिपूर्णता प्राप्त होईल। प्रश्न असा आहे की आध्यात्मिक गुरुचा आदेश कसं पालन करायचं, आणि आध्यात्मिक गुरु हे हुशार असल्यामुळे ते प्रत्येक शिष्याला योग्य तो सल्ला देत असतात, आणि अशाद्वारे त्याला परिपूर्णता प्राप्त होते। ध्रुव महाराजांनी जी तपस्या केली याचं वर्णन पुढील श्लोकामध्ये आलेलं आहे। त्रिरात्रांते त्रिरात्रांते कपित्थ बदराशना आत्मवृत्त्यानुसारेन मासम निन्नीर चरण हरिम, की पहिल्या महिन्यामध्ये ध्रुव महाराज तिसऱ्या दिवशी केवळ काही फळं खायचे, बोरं खायचे, अशा प्रकारे केवळ शरीर आणि आत्म्याला एकत्र ठेवायचे आणि सदैव भगवंताची पूजा करायची। जे कपित्थ जे फळ आहे त्याला कैट पण म्हणतात, आणि बऱ्याच वेळा ते माकडं खातात, पण ध्रुव महाराज केवळ शरीराचं रक्षण करण्याकरता ते फळ खायचे। शरीराला अन्नाची आवश्यकता असते, पण जिभेकरता नाही अन्न ग्रहण केलं पाहिजे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण अन्न ग्रहण केलं पाहिजे। ध्रुव महाराज आचार्य असल्यामुळे त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि आपल्यासमोर आदर्श प्रस्थापित केला की भक्ती कशी केली पाहिजे। आपण काळजीपूर्वक ध्रुव महाराजांनी जी सेवा केली याचं चिंतन केलं पाहिजे की किती कठोरपणे त्यांनी आचरण केलं, की जर आपल्याला जर प्रामाणिक भक्त बनायचं असेल तर हे काही सोपं कार्य नाही। चैतन्य महाप्रभूच्या कृपेने हे सोपं झालेलं आहे। जर आपण चैतन्य महाप्रभूंचा जो उदारा असा उपदेश आहे तोही जर स्वीकारू शकत नाहीत, तर मग कसं काय आपण भक्तीमध्ये प्रगती करणार? की या काळामध्ये ध्रुव महाराजांसारखं तपश्चर्या करणं शक्य नाही। इस्कॉन आंदोलनाचा जर प्रश्न झाला तर आम्ही आमच्या शिष्यांना केवळ चार नियम पालन करण्याकरता आणि 16 माळा हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याकरता सांगत आहेत। तर अशा व्यक्तींनी जिभेचे चोथले पुरवण्याऐवजी जो काही भगवंत प्रसाद मिळेल, भगवत प्रसाद मिळेल, तो त्यांनी स्वीकार केलं पाहिजे। आपण उपवास केलं पाहिजे, पण भगवंताला मात्र आपण योग्य ते अन्न अर्पण केलं पाहिजे। स्वतः मात्र जीवेच्या संतुष्टीकरता न खाता जेवढं शरीर आणि आत्म्याला एकत्र ठेवण्याकरता आवश्यक आहे ते आपण स्वीकार केलं पाहिजे। ध्रुव महाराजांच्या तुलनेमध्ये आपण अतिशय तुच्छ आहोत। आपण ध्रुव महाराजांसारखं आत्मा साक्षात्काराकरता काही करू पण शकत नाही। चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला अतिशय सवलत दिलेली आहे, त्यामुळे आपण कमीत कमी नियम तरी पाळले पाहिजे आणि निर्धार केलं पाहिजे, तर नाहीतर आपल्याला कदाचित पुढचा जन्म घ्यावा लागेल। द्वितीयं च तथा मासं षष्ठे षष्ठेर्भको दिने तृणपर्णादिभिः शीर्णे कृतान्नोभ्यर्चर्य चर्यन विभुम। दुसऱ्या महिन्यामध्ये ध्रुव महाराज 6 दिवसाला एकदा खाऊ लागले आणि सुकलेलं गवत आणि पानं खायचे। तिसऱ्या महिन्यामध्ये मग ते 9 दिवसाला केवळ पाणी प्यायचे आणि भगवंताची चिंतन करायची, त्यांची पूजा करायची। चौथ्या महिन्यामध्ये ध्रुव महाराज प्राणायाम करण्यामध्ये अतिशय दक्ष आणि हुशार झाले आणि ते केवळ 12 दिवसामध्ये एकदा श्वास घेऊ लागले आणि अशा प्रकारे भगवंताची पूजा करण्यामध्ये अतिशय दृढ झाले। पंचमे मास नुप्राप्ते जित श्वासो नृपात्मजा ध्यायन ब्रह्मपदे केन तस्थो स्थानुरिवाचलम। 5व्या महिन्यामध्ये ध्रुव महाराजांनी पूर्ण श्वास रोखला आणि ते एकाच पायावरती दृढपणे भगवंतावर ध्यान करत उभे राहिले। त्यांनी मन आणि इंद्रिय पूर्णपणे रोखून धरले आणि केवळ भगवंताच्या रूपावरती ध्यान करू लागले। जेव्हा ध्रुव महाराजांनी आपल्या हृदयामध्ये भगवंताला पकडून ठेवलं तेव्हा संपूर्ण सृष्टी थरथर कापायला लागली। तर कसं काय शक्य झालं की ध्रुव महाराजांना हे परब्रह्माला हृदयामध्ये एक पकडून ठेवणं कसं काय शक्य झालं? त्याचं उत्तर असं दिलेलं आहे की भगवंत हे परब्रह्म आहेत, सर्व गोष्टींचे मूळ आहेत आणि भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की ब्रह्मण्यो ही प्रतिष्ठा। हे परब्रह्म भगवंताच्या हृदयात, परब्रह्म ध्रुव महाराजांच्या हृदयात स्थित झाल्यामुळे ध्रुव महाराज सर्वात अधिक बलशाली झाले आणि त्यांच्या शक्तीमुळे संपूर्ण 3 लोक थरथर कापायला लागले। ध्रुव महाराज अशा प्रकारे एकाच पायावरती उभे असताना त्यांच्या अंगठ्याचं जे वजन आहे त्याद्वारे पृथ्वी खाली ढकलल्या गेली, ज्याप्रमाणे हत्तीचं पिल्लू एखाद्या जहाजाला खाली आपल्या पायाद्वारे ढकलत असतो। या ठिकाणी ध्रुव महाराज त्यांना तर वडिलाच्या मांडीवरती बसण्याकरता परवानगी मिळाली नव्हती, पण आता ते आत्मसाक्षात्कारामुळे एवढे प्रगत झाले होते की त्यांच्या शक्तीने त्यांनी संपूर्ण पृथ्वीला खाली दाबलेलं होतं। साधारण व्यक्तीमध्ये आणि कृष्ण महानुभावित व्यक्तीमध्ये हे अंतर आहे। साधारण स्तरावरती असताना एका राजाच्या मुलाला पण त्याचे वडील मांडीवर बसण्याकरता नकार देऊ शकले, पण तोच व्यक्ती जेव्हा पूर्णपणे कृष्ण महानुभावित झाला तर तो आपल्या शक्तीने संपूर्ण पृथ्वीला खाली ढकलू शकला। तर प्रश्न असा येऊ शकतो की कसं काय शक्य झालं? ज्या ध्रुव महाराजांना वडिलाच्या मांडीवर बसता आलं नाही त्यांना अशा प्रकारे पृथ्वीला खाली ढकलणं कसं काय शक्य झालं? तर याच्यामध्ये काही फारसा अर्थ नाही। हा तर नग्न मातृका न्याय झाला की एखादी मुलगी लहानपणी नग्न अवस्थेमध्ये राहत होती, मग ती तरुण अवस्थेत आई झाली म्हणजे तिला नग्न म्हणणं म्हणजे हे नग्न मातृका न्याय झाला। की सुरुवातीच्या काळामध्ये ध्रुव महाराज तसे लहान बालक असतीलही, पण एवढी भक्ती केल्यानंतर ते अतिशय प्रगत भक्त झाले होते आणि सदैव भगवंताचं चिंतन केल्यामुळे ते आपल्या शक्तीद्वारे सृष्टीला पण जे पृथ्वीला पण खाली दाबू शकते, ज्याप्रमाणे हत्तीचं पिल्लू एखाद्या जहाजाला खाली ढकलतं। आणि मग ध्रुव महाराज विष्णूच्या बरोबरीने शक्तिशाली झाले, त्यांनी पूर्णपणे आपले शरीराचे जे रंध्र आहेत ते बंद केले आणि हृदयामध्ये भगवंतावरती ध्यान केलं आणि त्यांच्या ह्या ध्यानामुळे देवी देवतांचा श्वास असा दाबल्या गेला, श्वास रोखल्या गेला आणि सर्व देवी देवता भगवंताकडे धावत धावत आले। तर या ठिकाणी पाहिलंय की ध्रुव महाराज आध्यात्मिक प्रगतीमुळे भगवंताच्या बरोबर शक्तिशाली झाले आणि त्यांच्या एका शरीरामध्ये जी शक्ती प्राप्त झाली ती सृष्टीच्या मध्ये संपूर्ण जी शक्ती आहे त्याच्या बरोबरीची झाली आणि इतर जे देवी देवता होते मोठे मोठे त्यांचा दम जो आहे असा घुसमटायला लागला आणि मग ते सगळे भगवंताकडे धावत धावत गेले. त्यांना कळत नव्हतं की आता काय करावं. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ध्रुव महाराजांनी आपला श्वास रोखला आणि संपूर्ण सृष्टीवरती प्रभाव झाला. त्याचप्रमाणे एक जरी शुद्ध भक्त असेल कृष्ण भावनेमध्ये तर तो संपूर्ण जगाला बदलू शकतो. ध्रुव महाराजांच्या उदाहरणाहून आपण हे जाणणं शक्य. देवी देवता भगवंताकडे गेले आणि म्हणाले, हे भगवंता, तुम्ही सर्व जीवात्म्यांचे आश्रयस्थान आहात, आम्ही तुमचे आश्रित आहोत आणि आता आमचा श्वास दाबत चाललेला आहे, रोखला गेलेला आहे. कधी पण आमच्या जीवनामध्ये अशी स्थिती आली नव्हती. तर कृपा करून तुम्ही आम्हाला ह्या संकटातून आमचं ह्या संकटातून रक्षण करा. ध्रुव महाराजांची जी भक्ती आहे तिचा प्रभाव देवी देवतांवरती पण झाला आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा श्वास रोखल्या गेला. तर भगवंताच्या कृपेनेच व्यक्ती या ठिकाणी श्वास घेऊ शकत आहे. तर जे भौतिक तत्व आहे हे भगवंताच्या बहिरंग शक्तीचं प्रकटीकरण आहे आणि जीवात्म्य अंतरंग शक्तीचं प्रकटीकरण आहे. तर सर्व देवी देवता भगवंताकडे गेले आणि त्यांनी विचारलं की कशामुळे आम्हाला हे आमचा दम घुटत चाललेलं आहे. भगवंत जे संपूर्ण समस्यांचं निराकरण करू शकतात, आध्यात्मिक जगामध्ये कसलीही समस्या नसते, भौतिक जगामध्ये सदैव समस्या असते आणि भक्त जे असतात त्यांच्या पण जीवनामध्ये काही समस्या येत नाहीत, कारण ते भगवंताला पूर्णपणे शरणागत झाले असतात. त्यांच्याकरता संपूर्ण जग हे सुखमय होऊन जातं. विश्वम पूर्ण सुखायते. भगवंताकडे सर्व देवी देवता गेल्यानंतर भगवंतांनी त्यांना सांगितलं, ते म्हणाले, माभेष्ट बालम तपसो दुरत्यया निवृत्त इष्णे प्रतियात स्वधाम यतो हि वा प्राण निरोध आसीद औतन्यपादिर्मयी संगतात्मा. की हे देवतांनो, तुमचा श्वास रोखल्या गेला म्हणून तुम्ही चिंतित होऊ नका. हे सर्व उत्तनपाल महाराजांचा पुत्र ध्रुव महाराज याच्या तपस्येमुळे आहे आणि मी आता जाऊन ती तपस्या थांबवणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या धामाला परत जा आणि चिंतित होऊ नका. या ठिकाणी संगत आत्मा असा शब्द म्हटलेला आहे की ध्रुव महाराज भगवंताच्या बरोबरीचे झाले. महाराजांना असं वाटतं की ते भगवंतात विलीन झाले, पण या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ध्रुव महाराज भगवंताचं चिंतन करत होते आणि पूर्ण चेतना त्यांनी ब्रह्मांडातली त्या ठिकाणी आकर्षित केली होती आणि त्यामुळे ध्रुव महाराजांना दर्शन देण्याकरता स्वतः भगवंत त्या ठिकाणी जाणार होते. भगवंताला संतुष्ट केल्याने व्यक्ती सर्वांना संतुष्ट करतो. ज्याप्रमाणे झाडाच्या मुळाला संतुष्ट केल्याने प्रत्येक पाना आणि फुलाला पाणी प्राप्त होतं, तर जर कोणी भगवंताला आकर्षित केलं तर संपूर्ण जग त्याच्याकडे आकृष्ट होईल, कारण कृष्ण हे परम कारण आहे. अशा प्रकारे देवदेवतांना पण भीती होती की त्यांचा आता या ठिकाणी विनाश होईल, पण भगवंतांनी त्यांना खात्री दिली की ध्रुव महाराज हे थोर भक्त असल्यामुळे ते काही हे ब्रह्मांड नष्ट करण्याचा प्रयत्न करत नाहीत, कारण भगवंताचे भक्त जे आहेत ते इतर कोणाचाही द्वेष करत नाहीत. अशा प्रकारे भक्तिवेदांत स्वामींनी लिहिलेल्या श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंदातील 8व्या अध्यायावरील भाष्य, त्याचं शीर्षक आहे ध्रुव महाराज जंगलामध्ये जातात, समाप्त झालेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 राम.